नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी डॉक्टर मुखर्जी यांनी अमूल्य धाडस दाखवत प्रयत्न केले. राष्ट्र उभारणीतील त्यांचं योगदान देश नेहमीच स्मरणात ठेवेल असं मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. इराणहून मायदेशी परतलेल्या 285 प्रवाशांचं परराष्ट्र व्यवहार मंत्री पबित्र मार्गारेटा यांनी रात्री दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत 1713 भारतीयांना मायदेशी आणल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील 2 दिवसात आणखी 2 ते 3 विमानांच्या माध्यमातून भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय इराण आणि इस्रायलच्या नियमित संपर्कात असल्याचं मार्गारेटा म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी शांततेसाठी आवाहन केलं आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन विशेष सत्रात ते बोलत होते. इराणच्या अणुसुविधांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर इराणमधील संकट कमी करण्यासाठी त्वरित पावलं उचलण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराकची रशियाच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ते आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अन्य नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. इराण इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील घडामोडींवर भारताचं लक्ष असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुरवठा व्यवस्थेत वैविध्य आणलं आहे. तसंच भारत पेट्रोलियम पदार्थासाठी आता केवळ हॉर्मुझ जलमार्गावर अवलंबून नसल्याचं मंत्री म्हणाले. अमेरिकेनं इराणच्या 3 अणुकेंद्रावर रविवारी पहाटे हल्ला केला. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केल्याचा दावा समाज माध्यमावरील काही संदेशात केला होता. हा दावा खोटा असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. पीआयबी फॅक्ट चेकनं स्पष्ट केलं की अमेरिकेनं भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला नाही. संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्ष पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला आज मुंबईत विधानभवनात प्रारंभ झाला. या परिषदेत प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजाचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका या विषयावर विचारमंथन होईल. संसदेच्या तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य आणि राज्यातले खासदार या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कालपासून नाशिक इथं प्रारंभ झाला. कम्युनिस्ट पक्षाचा लढा प्रस्थापित सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात कायम राहील असं यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष भालचंद्र कांगो यांनी म्हटलं आहे. तर देशातील दलित आदिवासी अल्पसंख्याक यांचे लढे एकमेकांशी जोडले गेले आहेत म्हणून नव्या पद्धतीनं पक्ष बांधण्याची गरज आहे असं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या अमरजित कौर यांनी म्हटलं आहे. 1857 पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास तज्ञांचं व्याख्यान आणि शौर्यगाथेचा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्र इथं दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 23 जून 1857 रोजी तत्कालीन औरंगाबाद शहराच्या खाम नदीवरील लोखंडी पुलाजवळ भारतीय स्वातंत्र्याची पहिली लढाई सुरू झाली होती. या लढ्यातील हिंदी सैनिक तसंच क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं होतं. थायलंडमध्ये झालेल्या आशियाई पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 27 पदकांची कमाई केली. यामध्ये 4 सुवर्ण 10 रौप्य आणि 13 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. पॅरिस पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नितेश कुमार, रौप्यपदक विजेती तुलसीमथी मुरुगेसन आणि ब्रॉन्झपदक विजेती मनीषा रामदास यांचा पदक विजेत्यांमध्ये समावेश आहे. नितेश कुमार आणि तुलसीमथी मुरुगेसन यांनी सुवर्णपदक जिंकलं तर चिराग बरेठा आणि मनदीप कौर यांनी कांस्यपदक पटकावलं. 17 ते 22 जून दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मलेशियात सुरू होणाऱ्या आशियाई स्क्वॅश डबल चॅम्पियनशिप 2025 भारताकडून अनाहत सिंग आणि अभय सिंग हे आज आपले पात्रता सामने खेळणार आहेत. या जोडीनं 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं. पुरुष महिला आणि मिश्र दुहेरीच्या ड्रॉमध्ये 6 जोड्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. आमची बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही उपलब्ध आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.